ആകാശവാണി. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 50.75 कोटी हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी. नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून KP शर्मा ओली यांचा शपथविधी. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36% मुंबई शेअर बाजारात चढउतार. सेन्सेक्स 80,863 अंकांची उंची गाठल्यानंतर 146 अंकांची वाढ नोंदवत 80,066 अंकांवर बंद. आणि महाराष्ट्रातल्या चारही विभागांमध्ये आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 50.75 कोटी हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 62 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य तर 1.40 कोटी हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली आहे. 1.15 कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी झाली आहे. या तिन्ही प्रकारांमधल्या पिकांच्या पेरणीचं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा वाढलं आहे. महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे शेतात पेरण्यांना वेग आला असून अनेक ठिकाणी पेरणीची कामं उरकत आली आहेत. नाशिक जिल्ह्यात 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त खरीपाचं क्षेत्र असून यापैकी 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यातली खरीपाची पेरणी पूर्ण असून इतर तालुक्यातही 85% पेरण्या झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे भात पिकाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. जिल्ह्यात पावसानं आज थोडी उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली आहे. देशात अन्नधान्य विशेषतः भाज्या आणि उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36% गेला आहे. यात सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली. हा दर मे महिन्यात 2.61% इतका होता. नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून KP शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या 4 पक्षांच्या 21 सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पोडेल यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी KP शर्मा ओली यांचं अभिनंदन केलं आहे. भारत नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच उभयपक्षी लाभाचं सहकार्य वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याकरता आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. कोळसा खाण मंत्रालयानं आज कोळसा खाण विकास आणि उत्पादन कराराअंतर्गत 3 कोळसा खाणींचा लिलाव केला. मच्छकाटा, कुडनली लुब्री आणि सखी गोपाळ बी काकुडी या 3 कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. NLC इंडिया लिमिटेड, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी या खाणींसाठी बोली जिंकली. या तिन्ही खाणींमधून होणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 3,000 कोटी रुपये असून खाणकाम सुरू झाल्यानंतर 40,000 हून अधिक रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी देशातल्या 70 कोटी महिलांचा आवाज व्हायला हवं असं आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केलं आहे. अलका लांबा यांनी आज मुंबईत टिळक भवन इथं महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात कल्याणमध्ये एका महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. लोकसभेत भाजपाचा विजयरथ महाराष्ट्रानं रोखला हा डबल इंजिन सरकारला इशारा आहे. आता काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही संघटनेला बळकट करण्यासाठी झोकून देऊन काम करावं आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून द्यावा असं त्या यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत 167 अंकांनी उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्यादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा 80,863 अंकांची नवी उंची गाठली होती तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 24,635 उंचीवर पोचला होता. मात्र ही उंची शेवटपर्यंत टिकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्स 146 अंकांची वाढ नोंदवत 80,665 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 85 अंकांची वाढ नोंदवत 24,587 अंकांवर बंद झाला. यावर्षी जून 2024 देशाची व्यापारी माल आणि सेवांची मिळून एकूण निर्यात अंदाजे 65,47 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी होती अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 5.4% जास्त असल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला जून 2024 देशाची एकूण आयात अंदाजे 73.47 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती आणि मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 6.29% वाढलं आहे असं मंत्रालयानं कळवलं आहे. भारतानं गेल्या 9 वर्षात साध्य केलेली प्रगती, देशात उभारल्या गेलेल्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सोयी सुविधांमुळे शक्य झाले, अन्यथा यासाठी 50 वर्ष लागली असती असं भारताचे G20 समूहातले शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या G20 कृती दलाच्या वतीनं आज सार्वजनिक डिजिटल पायाभूत सोयी सुविधांबाबतचा अंतिम अहवाल प्रकाशित झाला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अमिताभ कांत बोलत होते. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तयार झालेला तणाव निवळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. आजच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. येत्या 2 दिवसात आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, तसंच राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहू असं पवार यांनी म्हटल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. नीट यूजी अर्थात पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे. मात्र राजस्थान उच्च न्यायालयापुढच्या प्रलंबित कार्यवाहीला स्थगिती देणारा औपचारिक आदेश जारी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांच्या संयुक्त पथकानं 12 माओवाद्यांना अटक केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, स्फोट, दरोडे, अपहरण आणि पोलीस पथकावर गोळीबाराच्या गुन्ह्यांमध्ये या माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप आहे. या 12 जणांपैकी 5 जणांवर मेटापाल जंगलातून तर 7 जणांना तरवेममधून अटक करण्यात आली. यातल्या 3 माओवाद्यांवर एकूण 4 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना 2 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असताना प्रेक्षक दीर्घेतून दालनात उतरत धुराचे डबे फोडले होते. हवामान. महाराष्ट्रात हा आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी अतिशय जोरदार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उद्याही राज्यातल्या 4 विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 50.75 कोटी हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी. नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून केपी शर्मा ओली यांचा शपथविधी. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 3.36% वर. मुंबई शेअर बाजारात चढ उतार, सेन्सेक्स 80,863 अंकांची उंची गाठल्यानंतर 146 अंकांची वाढ नोंदवत 80,066 अंकांवर बंद, आणि महाराष्ट्रातल्या चारही विभागांमध्ये आठवडाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.